ही ही ध्वनिचित्रफीत पाहिल्यावर आपल्याला नक्कीच जाणवलं असेल की आपण खरंच किती विविध अंगाने स्वामीजींच्या व्यक्तित्वाचे पैलू समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण खरंच ते आपल्याला समजले का? ते तर आपल्या आकलनाच्या पलीकडेच राहिले. स्वामीजींच्या या दैवी प्रेमाला कसलंच बंधन नव्हतं, ना वयाचं, ना संपत्तीचं, ना जाती धर्माचं, ना स्त्री पुरुष भेदाचं, ना स्थळाचं. स्वामीजींच्या प्रेमाकडे पुण्यातील साधकच नव्हे तर पुण्याबाहेरील कानाकोपऱ्यातून असंख्य साधक मंडळी आकृष्ट झाली. नागपूरपासून पणजीपर्यंत अनेक साधक स्वामीजींचे अनुग्रहित झाले. स्वामीजींचा मूळ स्वभाव हा एका जागी राहून कार्य करण्याचा असूनही परगावच्या साधकांच्या भावनेला प्रतिसाद देण्यासाठी आणि त्याची जोपासना करण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी आनंद यात्रा काढल्या. त्यातूनच मग परगावचं साधक विश्व साकारलं. नागपूर, बारामती, जुन्नर, डोरले यासारख्या ठिकाणी स्वामी माधवनाथ बोधप्रसारक मंडळाच्या शाखा सुरू झाल्या. आजही ते कार्य अखंडितपणे चालू आहे. या वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा स्वामीजींची जन्मशताब्दी साजरी केली गेली. अर्थातच त्यामागे सद्गुरु चरणी पूर्ण समर्पित झालेल्या, सद्गुरु सेवेचे व्रत घेतलेल्या साधकांचे अपरिमित कष्ट आहेत. अशाच स्वामी चरणी स्थिर झालेल्या काही साधकांशी आपण हितगुज करणार आहोत. या साधकांशी आता संवाद साधतील आपल्या मंडळाचे आधारस्तंभ, आपले ज्येष्ठ मार्गदर्शक, आपल्या सर्वांचे अत्यंत निकट असलेले आदरणीय मिलिंदादा लिमये. आता या कार्यक्रम आता या कार्यक्रमाची सूत्रे मी आदरणीय मिलिंदादांकडे सुपूर्त करते.
वर्ष उलटलं आपल्या आयुष्यात, वर्षानुवर्ष खरं म्हणजे उलटली आहेत. पण ज्या वर्षाची आज आपण सांगता करतो आहोत ते आपल्या सर्वांसाठी फार प्रेरणादायी वर्ष ठरलं असणार. आपल्या सर्वांच्या आयुष्यात असं वर्ष पुन्हा येणार नाही. अजून 100 वर्षांनी स्वामी माधवनाथांच्या द्विजन्मशताब्दीसाठी आपल्यासारखेच असेच असंख्य साधक सहभागी झालेले असतील. आपल्यासाठी मात्र हा एकमेव असा कालखंड राहिला. आता आपण जी ध्वनीचित्रफीत पाहिली त्याच्यातनं आपल्या लक्षात आलं असेल की आपण किती रंगून गेलो होतो. स्वामीजींचं स्मरण करण्यासाठी किती मार्ग शोधले, स्वामीजींची ओळख व्हावी म्हणून किती प्रयत्न केला. खरंच स्वामीजी आपल्या आकलनात आले का? निश्चित उत्तर देणं कठीण आहे. स्वामीजी अथांग महासागर होते आणि त्यांचं परिपूर्ण आकलन होणं हे आपल्या बुद्धीच्या क्षमतेच्या बाहेरची गोष्ट आहे. पण जन्मशताब्दी सोहळ्यात खूप आनंद झाला. कधी कधी आपल्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा समजल्या तरी देखील आनंद होतो। आणि स्वामीजींच्या जन्मशताब्दीच्या दरम्यान आपल्याला त्याचाच पुन्हा पुन्हा प्रत्यय आला। यावेळेस आपण असं ठरवलं की इथे पुण्यात येणारे साधक, नित्य केंद्रात येणारे साधक वेगळ्या वेगळ्या परीने आपापली मनोगत हृदगत व्यक्त करतात, पण कधी कधी आपल्याला विसर पडतो की महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा, परदेशात सुद्धा स्वामीजींचे असंख्य भक्त विखुरलेले आहेत आणि प्रत्येकाच्या हृदयात तीच स्वामीजींची आठवण जिवंत आहे। प्रत्येकाच्या हृदयात तेच स्मरण पुन्हा पुन्हा वर वर येत आहे आणि त्यांनी सुद्धा आपापल्या परीने, आपण जिथे आहोत त्या ठिकाणी जन्मशताब्दीचा महोत्सव साजरा केला। त्यांच्यासाठी सुद्धा ती स्वामी माधवनाथांची एक विलक्षण स्मरणयात्रा ठरली। त्या सर्वांची आपण मुलाखत का घेऊ नये, त्यांना का बोलतं करू नये, असा विचार करून मंडळानं असं ठरवलं की चार केंद्रांमध्ये, खरं म्हणजे अनेक ठिकाणी साधक आहेत परंतु प्रातिनिधिक म्हणून चार शहरांमध्ये जिथे स्वामी माधवनाथांनी आपलं प्रेम पेरलं, जिथे स्वामी माधवनाथांनी आपले साधक घडवायला घेतले, अशी चार ठिकाणं आणि त्या ठिकाणी चालणारी केंद्र, त्या केंद्रात अतिशय उत्साहाने आणि पुढाकाराने सहभागी झालेले साधक यांची आपण मुलाखत घेऊया, त्यांच्याशी थोडा संवाद साधूया, त्यांचं काय मनोगत आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आणि म्हणून या मुलाखतीचा प्रपंच केला। ही मुलाखत महाराष्ट्राच्या पाच कोपऱ्यांमधून झालेली मुलाखत आहे हे आपण कृपया समजून घ्या। मी इथे पुण्यात दुग्धाचार्यासारखा बसून या चौघांशी, याच्याशी बोल त्याच्याशी बोल असं माझं सगळं चाललेलं होतं आणि त्याच्यातून ही मुलाखत अवतरण्याचा आम्ही प्रयत्न केला। या मुलाखतीतून आपल्या लक्षात येईल की कशा रीतीने साधक स्वामीजींच्या प्रेमात दंग झालेले आहेत। स्थानाचं अंतर, काळाचं अंतर, याला काहीही किंमत राहत नाही। लोक फक्त प्रेमाची भाषा ओळखतात, फक्त प्रेम पाझरत राहतं। आज आपल्याकडे डॉक्टर सचिन सप्रे नागपूरहून, प्रसाद गायकवाड बारामतीहून, सुभाष पोतकर डोरलं म्हणजे पावसला अगदी लागून असलेलं, आज एक योगायोगच आहे, बरेच पावसकर जमा झालेले आहेत, आणि विजयराव खिवसरा जुन्नरहून, असे चार केंद्रचालक इथे आलेले आहेत आणि त्यांच्याशी मी थोडासा संवाद साधणार आहे। आपल्याला मिळालेला वेळ आहे तो मर्यादित आहे, पण त्या वेळात त्यांचं अंतःकरण जितकं आपल्या पुढे मोकळं करता येईल तितका प्रयत्न आपण आज करणार आहोत। या चारही ठिकाणी स्वामी माधवनाथांच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रम झाले। 16 ऑक्टोबर 2016 नागपूरला झाला, त्यानंतर बारामतीला झाला, त्यानंतर डोरल्याला झाला आणि त्यानंतर जुन्नरला झाला। या चारही ठिकाणी स्वामी मकरंदनाथ उपस्थित राहिले होते आणि तिथे खूप हृदयस्पर्शी असे कार्यक्रम झाले। एवढंच नाही, अमेरिकेमध्ये, मला ऐकून सुद्धा आश्चर्य वाटलं, परंतु अमेरिकेमध्ये साधारण 27 साधकांनी स्वामी माधवनाथांच्या जन्मशताब्दी निमित्ताने ज्ञानेश्वरी पारायण केलं आणि ते पारायण टेलिकॉन्फरन्सद्वारे ते करत होते। ऑक्टोबर 2016 पासून नोव्हेंबर 2016 पर्यंत सोमवार ते शुक्रवार, अमेरिकेत 5 डेज वीक असतो, त्यानुसार त्यांनी सुद्धा सोमवार ते शुक्रवार रोज एक एक तास ते टेलिकॉन्फरन्सवर पारायण करायचे आणि त्यांनी एका महिन्यामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण पूर्ण करून सद्गुरूंप्रती, स्वामी माधवनाथांप्रतीचा आपला भाव होता तो अधिक वृद्धिंगत केला। नागपूरमध्ये जे कार्यक्रम घडले, नागपूरमध्ये 16 ऑक्टोबर 2016 ह्या दिवशी एक अपूर्व सोहळा झाला। त्या दिवशी पूजनीय स्वामी माधवानंद आणि स्वामी मकरंदनाथ एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. स्वामी माधवनाथांची खूप उत्कटतेने आठवण निघाली आणि त्याच दिवशी माझे स्वामी नावाचा एक अतिशय गोड ग्रंथ स्वामी माधवानंदांनी लिहिलेला तोही प्रकाशित झाला. त्याची क्षणचित्र आपण आता बघूयात.
चंदनाचे हात पाय ही चंदन परिसा नाही हीन कवणे अंग दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड असे होते.
आणि ते रौप्य महोत्सवी वर्ष आणि त्याच्यात स्वामींची जन्मशताब्दी तर रौप्याच्या कलशामध्ये शतदलांचं कमळ ठेवलेलं आहे. तसं हे रौप्य महोत्सव वर्षामध्ये जन्मशताब्दी दिसते आहे, साजरी दिसते आहे.
हा संपूर्ण कार्यक्रमच खरं पाहण्यासारखा आहे. आपल्या सर्वांचा थोडासा विरस होणार याची मला खात्री आहे. त्याबद्दल मी मंडळातर्फे आपण सर्वांची क्षमा मागतो. कारण हे सर्व कार्यक्रम आपण दाखवत राहिलो तर मला काळ उजाडेल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला असं वाटतं की सचिलसाठी माझा पहिला प्रश्न असा आहे की सचिल हा नागपूरच्या कार्यक्रमाचा नागपूरच्या कार्याचा एक अग्रणी आहे. डॉक्टर सचिल सप्रे नाक आणि घसा तज्ज्ञ असे प्रसिद्ध नागपूरमध्ये ईएनटी सर्जन आहेत आणि गेली खूप वर्ष मला असं वाटतं की 92-93 सालापासून स्वामीजींच्या चरणांशी ते आकृष्ट झाले. मला सचिनला प्रश्न असा विचारायचा की नागपूरमध्ये राहणारा मुलगा इकडे स्वामीजींच्या चरणांशी समरस झाला, हे घडलं कसं, केव्हा, याचं आम्हाला सर्वांना थोडक्यात कथन कर.
मी 1990 पासून स्वामी माधवनाथांकडे यायला लागलो. तत्पूर्वी आणि मला जी प्रेरणा दिली ती नागपूरमध्ये ज्यांनी अतिशय चोखपणे काम केलं, भावपूर्ण पद्धतीने काम केलं, तशा श्यामाताई पेंडसे आणि सुमतीताई संत यांच्या प्रेरणेमुळे मी स्वामी माधवनाथांकडे आलो. मी जेव्हा त्यांच्या केंद्रात जायचो तेव्हा ते केंद्र इतके भावपूर्ण असायचे, त्यांची ध्यानमग्न मूर्ती इतकी लोभस वाटायची की माझ्या मनामध्ये असा विचारायचा की हे सद्गुरूचे शिष्य जर इतके पुढे गेलेले आहेत तर खरोखरी सद्गुरू कितीही सगळ्या बाबतीत मोठे असतील. आणि तरी मग म्हणजे म्हणायचे की आमच्याकडे तुम्ही थांबू नका, जिकडे आणि ते रेग्युलरली इथे यायचे. 1990 मध्ये मी जेव्हा स्वामी माधवनाथांना पहिले पाहिलं होतं तर जसं तुमच्या प्रवचनात ऐकलं, अमितीचं सगळं सुंदर होतं. त्यांचं पाहणं सुंदर, बोलणं सुंदर, चालणं सुंदर, इतकं सुंदर व्यक्तिमत्व मी जीवनात ते पाहिलं नव्हतं. डॉक्टर प्रोफेशनमुळे मी अनेक लोकांना जसं आपण सगळ्यांना भेटतो आपण पाहतो वेगवेगळ्या लोकांना, पण सर्वांग त्याचे सुंदर आहे आणि ती सर्वांवर प्रेम करते. ती ज्ञानी आहे पण ती अहंकारी नाही. तिला सगळं कळतंय पण ती सगळ्यांना सांगून घेत ती सगळ्यांच्या भीतीकडे पाहते असं मी अद्भुत व्यक्तिमत्व पहिल्यांदा सांगा. माझ्या मनात असा विचार आला की मी इथे का मी झालं पाहिजे गेलं पाहिजे आणि म्हणून मी स्वामी माधवनाथांना पहिल्यांदा पाहिलं आणि इतकं जबरदस्त आकर्षण त्यांच्या ठिकाणी मला निर्माण झालं. त्यांचं बोलण्याचं पाहण्याचं त्यांचं स्पर्श करण्याचं त्यांची जादू इतकी मोठी होती की ते झोपलेले जरी असायचे तरी आपल्याला असं वाटायचं की भगवान गौतम बुद्ध की कृष्ण झोपले की काय. ते बोलायचं तर असं वाटायचं की ज्ञानेश्वर महाराज बोलतात की काय. आणि त्यामुळे एक वारंवार येण्याची प्रेरणा माझ्या ठिकाणी निर्माण झाली आणि मला इथे सांगावं असं वाटतं की 1990 मध्ये स्वामी माधवनाथांना पाहून जो माझ्या मनामध्ये त्यांच्या प्रेरणी जो भाव उत्पन्न झाला तो 1996 मध्ये स्वामी मत्स्यानंदनाथ सद्गुरु प्रदीप झाले आणि स्वामी माधवानंद ही फार कृपा समजतो. ते जोगे जेव्हा माझ्या जीवनामध्ये आले तेव्हा मला असं वाटलं की स्वामी माधवनाथ दोघांच्या रूपामध्ये आले आणि म्हणून या केंद्रांमध्ये यायला लागलो आणि याप्रमाणे मी माझं परमभाग्य समजतो की स्वामी माधवनाथ स्वामी मकरनाथ आणि स्वामी माधवनाथ माझ्या जीवनामध्ये अवतरले आणि माझ्या जीवनामध्ये मला एक खूप मोठी कला टिकली.
मी स्वामी
सभासद सचिनचं उत्तर आजपर्यंत नीट पोहोचू शकलं नाही पण मला आता असं वाटतं पुढची उत्तर आपण सर्वांपर्यंत पोहोचतील माझे प्रश्नही पोहोचतील निदान त्यांच्यापर्यंत तरी पोहोचावेत. प्रसादला प्रश्न विचारण्याच्या आधी बारामतीमध्ये बारामतीत जो कार्यक्रम झाला त्याची अगदी धावती क्षणचित्र ती आपण आता पाहणार आहोत. हे स्वामीजींसाठी माहेर होत. स्वामीजी म्हणायचे की पुण्यामध्ये तर्क खूप आहे बुद्धी खूप आहे पण प्रेम सारं बारामतीत आहे. आणि त्याचं कारणही असे होतं की बारामतीमध्ये स्वामीजींच्या प्रेमासाठी वेडे झालेले असंख्य साधक त्यावेळेला जमा झाले. त्या साधकांपैकीच एक म्हणजे सद्भक्त प्रसाद गायकवाड. मला आठवतं की त्यावेळेला स्वामीजींच्या आनंद यात्रा होत असत त्या आनंद यात्रांमध्ये प्रसाद बरोबर त्याचे दोन मित्र निश्चित असायचे, एक म्हणजे शिरीष पावले आणि दुसरा म्हणजे प्रल्हाद जाधव. आणि त्यानंतर अनेक मुलं जमा झाली तिथे, हरिभक्त परायण सरलताई बाबर आणि हरिभक्त परायण पुष्पाताई जवळेकर यांनी स्वामीजींचं कार्य मोठं करण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले आणि ह्या युवकांनी तर ती मशाल अजून पुढे नेली. प्रसादला मला प्रश्न विचारायचा आहे. प्रसाद हा प्रथितयश बांधकाम व्यावसायिक आहे, बारामतीमध्येच राहतो आणि बारामतीतच आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात त्याचा व्यवसाय आहे. स्वामीजींशी, मोठ्या स्वामीजींशी आणि मकरंदनाथांशी त्याचे अतिशय निकटचे प्रेमाचे संबंध आहेत. प्रसादला प्रश्न मला असा विचारायचा आहे, स्वामीजींच्या कुठल्या तरी आनंद यात्रेमध्ये तुझी आणि स्वामीजींची गाठ पडलेली असणार, ती झाली कशी? त्याच्या मागे काहीतरी प्रवास असू शकतो. आपण संतांना भेटतो ते असे एकदम अपघाताने नाही भेटत, कुठला तरी विचारांचा प्रवास घडलेला असतो, कुठला तरी वृत्तींचा प्रवास घडलेला असतो. अशी काही आंदोलनं तुझ्या जीवनात झाली का की ज्याच्यातून तू स्वामीजींकडे आलास, ती काय झाली? आणि जेव्हा स्वामीजी भेटले असतील तुला पहिल्यांदा, तेव्हा तुझ्या हृदयात काय भाव उमटले असतील?
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथांना नमः, परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथांना नमः, परमहंस सद्गुरु माधवानंदांना नमः. दादा, 1984-85 साली मी ज्ञानेश विद्यापीठामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या बी कॉलेजमध्ये शिकत होतो आणि मराठवाडा मित्रमंडळ येथे हॉस्टेलमध्ये राहत होतो. ज्ञानेश विद्यापीठाला सरकारी मान्यता नव्हती, त्यामुळे कॉलेजविषयी थोडी संभ्रम अवस्था होती आणि अशा संभ्रम अवस्था असताना मला हॉस्टेलमधील एका मुलाने गीता वाचायला दिली. गीता वाचल्यानंतर मला कळलं की हे ज्ञान काही वेगळं आहे आणि आपण आजपर्यंत जे ज्ञान ज्ञान म्हणत होतो ते केवळ पोट भरू शिक्षण किंवा पैसे कमवण्याचे ज्ञान आहे असं वाटू लागले. माझ्या मित्रांमध्ये आणि माझ्यामध्ये गीतेवर चर्चा सुरू झाल्या आणि माझी गीतेमधील उत्सुकता पाहून तो मला म्हणाला की आता तुला सत्पुरुषांची, सद्गुरूंची आवश्यकता आहे. मग असे सत्पुरुष सद्गुरु पृथ्वीतला असतील का असं मला वाटू लागले आणि असतील तर मग आपल्याला भेटतील का झालं. सद्गुरूंचा सत्पुरुषांचा शोध सुरू झाला. ज्ञानेश्वरी गीतेवरील मराठी अनुवाद आहे कळलं आणि मी ज्ञानेश्वरी विकत घेतली आणि घरी हॉस्टेलवरूनच घरी पत्र लिहून टाकलं की आता मला ज्ञानाचा मार्ग सापडला आहे, मी काही परत आता हे पोट भरू शिक्षण किंवा पैसे कमवून शिक्षणच्या नादाला लागणार नाही. घर सोडून गेलो आणि मग मी आळंदी गाठ ज्ञानेश्वरी घेऊन आळंदी गाठली. आळंदी गाठलं तिथं काय करायचं हे माहीत नव्हतं. सुवर्ण पिंपळाच्या खाली पारावर बसलो होतो आणि तिथं वारकरी शिक्षण संस्थेतील एक मुलगा माझ्या शेजारी आला आणि मला म्हणाला तू घर सोडून आलं दिसतोय. मी म्हणलं हो. म्हणजे त्याला माझी व्यथा सांगितली की मला सत्पुरुषांची आणि संतांची भेट पाहिजे म्हणून मी आलेलो आहे, मला ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा आहे. तो त्याने मला त्याच्या रूमवर नेलं. रूम अगदी मंदिराच्या जवळ होती आणि त्यांनीच माझा 4-5 दिवस सांभाळ केला आणि त्यांनी तिच्या नावं मला तिथे सांगितली पण ते सांगताना त्यांनी तिथल्या त्यांच्या अवगुण पण सांगितले आणि मग
आणि सगळ्या प्रवासातून त्याला पकडलं त्याच्या तुलत्यांनी आणि बारामतीला नेलं. हे जास्त महत्वाचं आहे कारण नंतर त्याची गाठ एका सत्पुरुषांशी पडणार होती.
आणि मग मी जर सोड आई वडिलांना मी तसं अंतकरण दुखवलं होतं मी त्यांचं सोडल्यामुळं आणि तसं मला लक्षात आलं की आई वडिलांचं शांतकरण दुखवून परमार्थाची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि मग मी परत घरी आलो. घरी आल्यानंतर मला आता त्यांनी घरच्यांनी ठरवलं की आता हे पुण्यात ठेवण्याचा उपयोग नाही ना, आता हे परत बारामतीला जवळच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं माझं. आणि मग माझी आई मला म्हणाली की तुला जर ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा असेल तर बारामतीच्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये दर सोमवारी प्रवचन ज्ञानेश्वरी प्रवचन चालतं. मी प्रवचनाला जायला लागलो. हबप सरलाताई बाबर या प्रवचन करत होत्या आणि त्या वारंवार स्वामींचा उल्लेख करू लागल्या. त्यांच्या प्रत्येक प्रवचनामध्ये स्वामींचा उल्लेख असायचा. ज्ञानेश्वरी मधील आणि दासबोधामधील सद्गुरूंचे वर्णन स्वामींशी कशी एकरूप आहेत असे सांगू लागले. आणि मग मला स्वामींना भेटण्याची उत्सुकता वाढली. 1986 साली स्वामीजी बारामतीला येणार कळाले आणि तिथं प्रवचनामध्ये सांगितलं की कार्यक्रम होणार आहे, प्रवचन होणार आहे, सत्संग होणार आहे, ज्यांना कुणाला सेवा करायची असेल त्यांनी नावे द्यावीत.
ही स्वामीजींची पहिली आनंद यात्रा बारामतीची होती मला वाटतं.
आधी
आले होते,
आधी पण आले होते, पण माझी पहिली वेळ.
तुझ्या दृष्टीने पहिली.
आणि मग 86 साली प्रथमच माझी उत्सुकता वाढलेली होती. स्वामींना प्रथमच मी पाहत होतो आणि डोळ्याचे काय सुख असतं हे त्यावेळेस मला कळलं. स्वामींचे प्रवचन सत्संग ऐकली आणि कानाचे काय सुख आहे हे त्यावेळेस कळलं. सुखमूर्ती काय असतं ते मला कळलं. स्वामींच्या आजूबाजूला आनंद ओतप्रोत भरून राहिलेला आहे असं मला वाटत होतं आणि त्या आनंदाचे भागीदारी आपण व्हावे असं वाटत होतं. आणि मग एके दिवशी स्वामीजी आले असताना अनुग्रहाचा दिवस उजळला. अनुग्रह झाला आणि अनुग्रह झाल्या झाल्या मला
स्वामीजींच्या पायावर
स्वामींचं दर्शन घेतलं. अनुग्रह झाल्या लगेच
बरोबर
आणि दर्शन घेतलं, हार घातलं त्यांना आणि पायावर डोकं टेकवलं. पायावर डोकं टेकवलं, स्वामींचं माझ्या पाठीवरून हात फिरला. त्यास असा स्पर्श ह्याच्या अगोदर कधीही मला मी कुणाचा अनुभव नव्हता. आधी अगदी आईवडिलांचा पण असा स्पर्श अनुभव नव्हता. त्या स्पर्शाने त्या स्पर्शामध्ये जादू होती. माझ्या पाठीच्या मणक्यामध्ये काहीतरी सुखद जाणीव मला जाणवली आणि मी ठरवलं, म्हणजे असं ठरलं गेलं की ह्या स्पर्शाचे आपण देहाच्या अंगाने, मनाच्या अंगाने, बुद्धीच्या अंगाने दास्यत्व स्वीकारायचं. आणि मग मला लक्षात आलं की आपल्याला माऊलींनीच, माऊलींच्या कृपापासूनच स्वामीजींचा अनुग्रह आपल्याला झालेला आहे आणि माझा सद्गुरूंचा सत्पुरुषांचा शोध संपला.
वा. स्वामीजींची त्यांच्या प्रेमाने हजारो हृदय काबीज केली. मी पाहायचो बारामतीला, पाहता पाहता स्वामीजींच्या चरणांवर मस्तक ठेवलं आणि लोक भावावस्थेला प्राप्त व्हायची. असे असंख्य साधक बारामतीत होते याची कोणाला कल्पना सुद्धा नव्हती. स्वामीजी कधी कधी म्हणायचे की तुम्हाला कल्पना नाही, तुम्ही इथे रोज मला भेटता, रोज माझ्या मला नमस्कार करता. बाहेर किती साधक आहेत, त्यांच्या अंतकरणात भाव किती उत्कट आहे त्याची सुद्धा जाणीव पाहिजे, त्याबद्दल सुद्धा आदर पाहिजे असं स्वामीजींचं मत होतं. जसा प्रसाद असाच शोधत शोधत शेवटी स्वामीजींकडे आला, त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी पण त्याच धरतीची अशी कथा सद्भक्त सुभाषची आहे. सद्भक्त सुभाष पोतकर पावसपासून 15 किलोमीटरवर असलेलं डोंगरी डोंगराच्या एका छोट्याशा कुशीत दडलेलं असं गाव. त्या गावामध्ये गेल्या काही वर्षांपूर्वी बस पोचायला लागली, तोपर्यंत तिथे बस सुद्धा जात नव्हती, नावेनी जायला लागायचं. त्या ठिकाणी राहणारा सद्भक्त सुभाष पोतकर आणि त्याचे सर्व कुटुंबीय यांनी अचानक प्रेरणा घेतली आणि स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ डोरलं अशा नावाने एक उपक्रम सुरू केला. त्यांनी तिथे जन्मशताब्दी उत्सव सुद्धा साजरा केला. त्या जन्मशताब्दी उत्सवाची क्षणचित्र आपण आधी पाहणार आहोत.
आपण पाहणं आहे असणारी अतिशय अंतरंग अनुभूती असणारी नाथ संप्रदायाची एक विकृती स्वामीजी
खूप गोड कार्यक्रम झाला. मला तिथे उपस्थित राहण्याचं भाग्य लाभलं होतं. सुभाषला माझा प्रश्न असा, त्याचा माईक कि तू स्वामीजींकडे आलास कसा? काही नातं नाही, गोतं नाही, काही नाही, अचानक येऊन सत्यसाई निलयमध्ये एक दिवस प्रवचनाला उपस्थित झालास, तो झालास कसा ते आम्हाला सांग.
परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंदाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंदाय नमः. साधारण 1981 चा काल असेल. या काळामध्ये कोकबनवरून ह्या गोष्टीला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. कोकबनवरून पोतकर म्हणून त्यांनी आमच्याकडे ज्ञानेश्वरी दर्शन हा ग्रंथ त्या आसपास आमच्यापर्यंत आला. तो माझ्या वडिलांच्याकडे आला.
कोकबनचे
कोकबनचे पोतकर आहेत.
कोकबनचे वाकडे
आमच्याकडे आमच्या पोतकरांची एक कन्या दिलेली होती, तिकडून तो आमच्यापर्यंत चालत आला असं म्हणू. तो वाचण्यात आला होता. त्याचवेळेला स्वामी माधवनाथांची प्रवचनं रेडिओवर पुणा केंद्रावर लागत होती. ती आमची विद्या बहीण हिने ऐकली आणि तिने वडिलांना सांगितलं असं सुंदर बाळासाहेब वाकडे म्हणून कोणतरी ज्ञानेश्वर सुंदर प्रवचन करतायत असं ती म्हणाली. ती आम्ही रेडिओवर ऐकली सर्वांनी आणि ते मनामध्ये घर करून होतं बाळासाहेब वाकडे कोण. आणि मग आमच्या लक्षात स्वरूपानंदांचे उत्तराधिकारी आहेत हे पण आमच्या लक्षात ते आम्हाला समजलं होतं ज्ञानेश्वर दर्शन पुस्तक मिळाल्यानंतर, ग्रंथ मिळाल्यानंतर. आणि दरम्यान मी इथे ऑगस्ट मध्ये पुण्याला आलो होतो.
पण पावसला तुमचं येणं जाणं होतं का?
पावसला येणं जाणं होतं. तर देसाई कुटुंबियांचे जयशेख देसाई, विजयशेख देसाई यांच्याशी आमचे चांगले संबंध आहेत. भाऊसाहेब देसाई त्यांच्याशी, सर्व देसाईंशी आमचे चांगलेच संबंध आहेत. आणि दरम्यान मी पुण्याला आलो होतो आणि आमची मावशी आहे ते जुळे, दोन्ही अनुग्रहित आहेत. दोन्ही उभयता माधवनाथांच्या अनुग्रहित नंतर झाली. त्यांना म्हटलं बाळासाहेबाकडे कोण? ते म्हणाले माझ्या नात्यातच जाऊ आपण. म्हणून आम्ही सर्वप्रथम भागेश्वर निवासमध्ये गेलो. त्यावेळेला एकदाच भागेश्वर निवासला जायचा माझा योग आला. माईने आम्हाला बसायला सांगितलं. कुठून आला विचारलं, म्हटलं पावसून आलं. अरे वा म्हणाल्या, पूजा करतायत स्वामीची? पूजा झाली की बोलवतील? स्वामीजींनी पूजा झाल्यानं आम्हाला बोलवलं दोघा नाही. आम्ही आत गेलो. स्वामीजींचं पूजा झाली होती. त्यांनी आचमन केलं, आम्हाला तीर्थ दिलं. आणि म्हणाल कुठून आलात? म्हणाल पाऊसून आलो. स्वामीजी म्हणाला, स्वामीजींना म्हटलं अरे वा मस्त, बरं झालं. त्या दिवशीचा होता सोमवार योगायोगाने. स्वामीजी म्हणाले आज माझं प्रवचन आहे सत्यसाई निलयमला, येशील? हो येईन. स्वामी म्हणाले कसं येशील तुला? हो मावशी सांगेल. तरी पण त्यांनी सत्यसाई निलयमला कसं येतं ते रोड आम्हाला सगळं पत्ता समजवून सांगितला. आणि त्या दिवशी पहिला मी सत्यसाई निलयमला दासबोधाच्या त्या प्रवचनाला गेलो. आणि ते प्रवचनामध्ये जरा लवकरच गेलो, आतमध्ये जागा मिळाली. नंतर त्यानंतर स्वामीजी आले. स्वामीजी येताना ते पावलं, स्वामीजी पावलं टाकत यायचे, नमस्कार करत यायचे, मागून माही यायच्या, हे माझ्या मनामध्ये कोरलं गेलं. आणि मग स्वामीजींचं प्रवचन तर मग काय ते आवेशानं असतं, ते पहिलंच मी असं ऐकलं होतं. आणि मला स्ट्राईक झालं की माझी 27 वर्ष फुकट गेली आतापर्यंतची. आणि मग माझं टर्निंग झालं. त्याच्यामध्ये स्वामीजीने सांगितलेल्या काय काय काल एक रूपक अशी गोष्ट सांगितली. पण त्या दिवशी माझ्या त्याच दिवशी सांगितली असावी, माझ्या बरोबर लक्षात नाही. ते म्हणाले भवसागराची नदी दुथडी भरून वाहत होती. दोन्ही महापूर आला होता, गिरजा कडकडत होत्या. एका बाजूला तुकाराम महाराज होते, एका बाजूला रामदास स्वामी होते. आणि ऐकायला येत नव्हतं, ते हाक मारत होते. ते म्हणाले हो. मग म्हणाले रामदास स्वामी एका हाताने बोंब करायला लागले. आणि मग तुकाराम महाराज म्हणाले काय चाललंय म्हणून. ते म्हणाले मी दोन दोन हाताने बोंबा मारतोय, पण हे भवसागर लोक बुडायचे थांबतच नाहीयेत. त्याबरोबर अधिक असं होत होतं. आणि मी तिथपासून तिथे यायला लागलो स्वामीजीकडे. त्यानंतर आम्ही एसटीने येतो. मुंबईला जायचं असेल तरी आम्ही पुन्हा हया पुन्हा येत असो.
बरोबर.
कात्रज घाटावर आल्यावर त्यानंतर आल्याबरोबर पुणे खाली दिसलं की स्वामीजी म्हणून एकदम बरं वाटायचं. पुणे दिसलं की स्वामीजी दिसलं असं वाटायचं. असा तो काळ होता आणि आम्ही नेहमी यायला लागलो.
छान. 27 वर्ष वाया कुठे गेली? 27 वर्ष सार्थक.
वाया म्हणजे सार्थक लागली म्हणून स्वामीजी भेटले.
27 वर्षात सार्थक झालं तुझं.
सार्थक झालं
हो. नाहीतर एवढ्या लवकर स्वामीजींकडे लोक फिरकत सुद्धा नाही. असंच
नाही नशीब. पूर्वजांनी काहीतरी थोडंफार घडलं असेल.
असंच जुन्नर नावाचं पुण्याच्या जवळ सर्वांना माहिती असलेलं पूर्वी खेडं होतं, आता ते शहरच झालंय. त्या जुन्नरमध्ये अतिशय शांतपणे अतिशय निष्ठेनी असं कार्य खूप वर्ष चाललेलं आहे. आपल्याला कदाचित त्याची माहिती सुद्धा नसते. त्या जुन्नर केंद्रामध्ये सुद्धा स्वामी माधवनाथांची आठवण असं म्हणा की आठवड्यातनं एकदा निघतेच बालसंस्कार केंद्र असतं. आता आठवड्यातनं तीनदा निघतंय. युवकांचं केंद्र होतं, पालकांचं केंद्र होतं. त्या केंद्रामध्ये अतिशय उत्साहाने असे सहभागी झालेले आणि आता केंद्रचालक असलेले ओझरचे सद्भक्त विजयराव
खिवसरा
विजयराव खिवसरांशी मी आता थोडं बोलणार आहे. मी त्यांचं नाव आडनाव बोलता बोलता विसरलो. माझी त्यांची आजच ओळख होत नाही. आमची खूप जुनी ओळख आहे पण मी आडनाव विसरलो. विजयरावांना मी काही प्रश्न विचारणार आहे. विजयरावांची तिथली जी कार्याची पद्धत आहे त्याच्यावर आदरणीय सद्भक्त डॉक्टर उषाताई मोडक यांच्या कार्याचा खूप यांच्या विचारांचा खूप मोठा पगडा आहे. त्याआधी त्यांनी तिथे जन्मशताब्दी उत्सव कसा साजरा केला याची काही क्षणचित्र आपण बघूयात. विजयराव खिवसरा हे ओझरचे रहिवासी आहेत. जुन्नरच्या केंद्राशी ते एकरूप झालेले आहेत. जुन्नरला एक विश्वस्त संस्था सुद्धा त्यांनी स्थापन केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता या क्षणचित्रांमध्ये आपल्याला काही जण बघायला मिळाली. ही सर्व मंडळी उषाताई मोडकांच्या मार्गदर्शनाखाली खूप उत्तम काम करतात. विजयराव खिवसरा हे अत्यंत तरुण व्यक्ती आहे. यांचं वय फक्त 67 आहे हे आपल्याला सांगायला लागतं. आणि अत्यंत उत्साहाने म्हणजे जुन्या काळात फर्ग्युसन महाविद्यालयातनं त्यांनी BSc पदवी प्राप्त करून घेतली आणि त्यानंतर अनेक जीवनातले चढ उतार पाहत पाहत ते ओझर गावी स्थित झाले. तिथे आता त्यांचा उत्तम व्यापार आहे, स्वतःचं उत्तम घर आहे आणि तिथे त्यांनी बालसंस्कार केंद्रासाठी जागा सुद्धा निर्माण केलेली आहे. ओझरमध्ये शाळांमध्ये जाऊन ते बालसंस्कार केंद्र चालवतात. उषाताई मोडकांचा खूप मोठा प्रभाव त्यांच्यावर आहे. मला विजयरावांना प्रश्न विचारायचा पहिला की हे जे कार्य आपण तिथे सर्वजण मिळून करता आहात या कार्याची ओळख आपल्याला कशी झाली, याची पार्श्वभूमी काय, याचं थोडक्यात आम्हाला जरा निवेदन करावं.
स्वामी माधवनाथाय नमा, स्वामी मकरंदनाथाय नमा, स्वामी माधवनंदनाय नमा. मी 1976 ला माझं लग्न झाल्यानंतर प्रथमच पावस या ठिकाणी गेलो होतो आणि त्या ठिकाणी पावसला गेल्यावरती जेव्हा ध्यान मंदिरात गेलो त्यावेळेला तिथलं वातावरण पाहून मला माहीत नाही मला काय झालं, माझ्या शरीरावरती माझ्या मनामध्ये अत्यंत एक वेगळ्या प्रकारचं असा भाव निर्माण झाला आणि मला असं वाटायला लागलं की आपण काहीतरी वेगळं या ठिकाणी पाहायला आलं. याच्या अगोदर मी माझ्या सद्गुरू माझ्या गुरूंचे म्हणजे जैन गुरूंचे अनेक प्रवचनं वगैरे पाहिलेली होती ऐकलेली आहेत पण त्यापेक्षा काहीतरी वेगळं या ठिकाणी आहे असं मला वाटलं आणि याला जोड मिळाली ती आमचीच बहिणी म्हणजे उषाताई. उषाताई यांना मी लहानपणापासून बहिणीच म्हणतो त्यांना दिदी म्हणतो आणि जेव्हा त्यांच्या संपर्कात मी लहानपणापासून आला असल्या कारणामुळं योगायोगानं जेव्हा मी जुन्नरला गेलो त्या ठिकाणी क्लासेस चालू केले त्यावेळेला आम्ही समोरासमोरच राहत होतो त्यामुळं त्यांचा परिचय कायमच राहिला आणि त्यांच्याबद्दलची आपुलकी प्रेम जे काही मला मिळालं त्यामुळं ते जे काही कार्य करतात ते कार्य करण्याची मला भावना निर्माण झाली. उषाताई स्वतः अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून त्यांनी शिक्षण घेतलं त्याचप्रमाणे ओझरला SSC असतानाच त्या मुख्याध्यापक म्हणून आलेल्या होत्या. अत्यंत छोटेसं गाव 5-6 विद्यार्थी फक्त शाळेमध्ये आणि आशावाला जेव्हा त्यांनी शाळा सुरू केली त्यावेळेला त्यांनी मुलांना पहिल्यांदा राहायचं कसं व्यक्तिमत्व कसं हे शिकवलं. त्यानंतर गावात जाऊन घराघरात जाऊन त्यांनी मुलं गोळा करायचं काम केलं, मुलांची संख्या वाढवली आणि मग त्यांचा अभ्यासक्रम चालू केला. पण त्यांनी फक्त शिक्षणाचं शिक्षण नाही दिलं तर त्यांनी मुलांना व्यक्तिमत्व कसं असावं कसं राहावं कसं उठावं बसावं बोलावं हे सगळंच काही शिकवलं.
एक प्रकारे अगदी अंधकारात ती मुलं असावी आणि त्यांना प्रकाशाचा मार्ग दाखवा
अगदी अशाच प्रकारचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि मग त्यामुळं मला सुद्धा त्या खूपच भावल्या. त्यांना सगळेजण गावामध्ये सरस्वती म्हणायचे, सरस्वती देवीचं रूप आहे असं म्हणतात ना, आजही म्हणतात, कारण त्यांचं देख राहणं बोलणं हे अगदी सरस्वती सारखं असतं. त्यांनी एकदा बोलायला सुरुवात केली की ते हृदयाचा ठाव घेतं आणि त्यांच्या बोलण्यापासून कोणी बाजूलाच होणार नाही असं नेहमी असतं. तर अशा ताईंचा म्हणजे माझ्या दिदींचा मला संपर्क आला आणि मग जेव्हा संपर्क आला त्याच वेळेला मला त्यांनी आज्ञा केली की तू सद्गुरूंचं अनुग्रह घे. आणि बरोबर ज्या वेळेला जुन्नरला केंद्र होतं आणि केंद्राचं काम सुरू झालेलं होतं त्याच्यानंतर 2 वर्षांनी म्हणजे 1996 केंद्र सुरू झालं आणि 1998 मला त्यांनी सद्गुरूंच्याच हस्ते म्हणजे अनुग्रह दिला आणि मला आणखीन काहीतरी भारवल्यासारखं झालं आणि मी म्हटलो की तुम्ही सांगाल ते मी काम करेल. ते म्हणले काही नाही कर, आता ह्या केंद्रात तू काही येतो 10 किलोमीटर दररोज येणार नाही, त्याऐवजी तू ओझरला बालसंस्कार केंद्र चालू कर आणि हेच गुरुचं कार्य आहे. मी म्हटलं हो चालेल आणि मी ओझरला बाल संस्कार केंद्र चालू केलं 2002 ला. आज 17 वर्ष म्हणजे 15 वर्ष झालेत ते केंद्र चालू असतं पण आता घरातल्या केंद्राऐवजी जास्तीत जास्त वेळ मी शाळेतल्या केंद्राला देतो कारण त्या ठिकाणी संख्या मोठी असते आणि सगळ्यांना ते आवडतं म्हणून ते केंद्र आता आपल्या शाळांमध्ये चालू असत.
वा छान. या सर्वांचं एकूण निवेदन ऐकल्यानंतर आपल्याला सुद्धा खूप उत्साह वाटतो, आपल्याला सुद्धा एक प्रकारे आनंद वाटतो की तुकोबा जसं म्हणतात की माझी या जातीचे मज भेटो कोणी, तसं आपल्या जातीचे बरेच लोक सर्वत्र विखुरलेले आहेत, आपण एकटे नाही. अजून मला काही प्रश्न विचारायचे त्या सर्वांना, पण मध्ये एक गोड अभंग आपण ऐकणार आहोत. सद्भक्त ताराताई खरे हा अभंग सादर करेल. स्वामीजींचा पूर्वीच्या काळी असा एकही कार्यक्रम नसे की ज्यात जो कार्यक्रम ताराताईच्या अभंगाने पूर्ण झाला नसावा. ताराताईची तब्येत खरं म्हणजे ठीक नाही, परंतु आज हा सांगता सोहळा आहे आणि असा योग परत केव्हा येईल म्हणून ती औषध घेऊन उभी राहिली आणि आपल्यापुढे अभंग म्हणायला आली.
ओम श्री गुरवे नमः. आनंदात न्हालो, आनंदात न्हालो, आनंदात न्हालो, आनंदात न्हालो. गुरु कृपे करुनिया पूर्ण ब्रह्म झालो, पूर्ण ब्रह्म झालो, आनंदात न्हालो. आनंदात न्हालो आनंदात न्हालो आनंदात न्हालो सार्थक वाटे झाली आवे साचे जीवन झाले पूर्ण अमृताचे सार्थक वाटे झाली आवे साचे जीवन झाले पूर्ण अमृताचे खिन्नतान स्पर्शी जीवा प्रसन्नता लालो प्रसन्नता लालो आनंदात न्हालो आनंदात न्हालो आनंदात न्हालो आनंदात न्हालो आघवा संसार मोक्ष रूप झाला ज्ञान देऊनिया जना बोध केला आघवा संसार मोक्ष रूप झाला ज्ञान देऊनिया जना बोध केला असोनी संसारी संन्यासी मी झालो संन्यासी मी झालो आनंदात न्हालो आनंदात न्हालो आनंदात न्हालो आनंदात न्हालो माधवाची ऐशी स्थिती जना जाणवेना माधवाची ऐशी स्थिती जना जाणवेना अपूर्ण मनासी पूर्ण चोजवेना अपूर्ण मनासी पूर्ण चोजवेना प्रेम रंगी परी त्यांच्या रंगुनिया गेलो रंगुनिया गेलो आनंदात न्हालो आनंदात न्हालो आनंदात न्हालो आनंदात न्हालो गुरु कृपे करुनिया पूर्ण ब्रह्म झालो पूर्ण ब्रह्म झालो आनंदात न्हालो आनंदात न्हालो आनंदात न्हालो आनंदात न्हालो
ताराचे स्वर खूप चिरपरिचित आहेत. ज्यांनी ऐकले असतील त्यांनी 25 वर्षापूर्वीचाच तो अभंग ऐकला असेल. आणि हा स्वामीजींचा फार गोड अभंग होता. स्वामीजींची सर्व अंतर्बाह्य स्थिती ह्या अभंगामध्ये सहजतेने प्रकट झालेली आहे. पुन्हा एकदा मुलाखतीकडे वळतो. आपला वेळ खूप थोडा आहे. सर्वांनाच आधीच सावधगिरीचा एक सूचना देतो. अगदी दोन दोन तीन तीन मिनिटात मी एक एक प्रश्न विचारणार आहे कारण आपली वेळ संपत आली. सचिनला मी आता परत एक प्रश्न विचारणार आहे की तू यायला तर लागलास इकडे पण नुसता आला नाहीस तर तू तिथे एक सक्रिय साधक म्हणून काम केलंस अजूनही करतो आहेस यामागे तुझी प्रेरणा काय होती?
खरं कार्य करण्याची प्रेरणा जी स्वामी माधवनाथांनी तिथे तयार केली नागपूरमध्ये मी पहिले सांगितलं जसं दादा जोशींनी तिथे हे केंद्र निर्माण सुरू केले.
दादा जोशी त्यांनी पहिलं काम
पण खरं त्याला जे फोफावणं आपण ज्याला म्हणतो की ते त्याला जे खरं खूप मोठं स्थान प्राप्त झालं ते श्यामाताई आणि सुमतीताई संत यांच्या गुरुप्रेमामुळे झालं असं मी म्हणेन. ध्यान करायला पाहिजे, सत्संगात जे आपण जातो ते स्वतःला सुधारण्यासाठी गेलं पाहिजे, आपलं वागणं बदललं पाहिजे, आपलं सगळ्यांना समजून घ्यायला पाहिजे हे जे काही आहे. आणि अध्यात्म हे एक रस निर्माण करतं, नाही तर मी खूपदा पाहिलं की अध्यात्म इतक्या अशा निरसतेने सांगितलं जातं की माधवनंदांनी खूपदा चांगलं प्रवचनात सांगितलं की ते अध्यात्म म्हणजे आमचं डोकं दुखतं. पण त्यांनी इतकं सुरेख पद्धतीने जे सगळं मांडलं की खरी नागपूरला जी बळकट प्राप्त झाली त्या दोघांच्या अथक परिश्रमामध्ये. श्यामाताईंचं तर असं होतं, मी खुद्दा असा ऐकतो मलाही असा भाव असतो, त्यांना नागपूर आणि पुण्यात सगळ्याच जागी स्वामी माधवनाथ दिसायचे. त्यांना स्वामी माधवनाथ नाही असं कुठे स्थळ दिसायचं नाही. तर खरी प्रेरणा जी आम्हाला मिळाली ती आणि शेवटच्या श्वासापर्यंत. खूपदा एखादा साधक येतो तो खूप साधना करतो आणि त्याच मनाच्या पठार अवस्थेला प्राप्त होतो, पण सुरुवातपासून पण शेवटपर्यंत त्यांची निष्ठा जी होती स्वामी माधवनाथांवर आणि तीच निष्ठा मी त्यांची स्वामी मकरनाथ आणि माधवानंदांवर पाहिली, ते खरं आमचे मूळ प्रेरणास्थान ठरले. आणि 1996 मध्ये जेव्हा स्वामी माधवनाथांनी देह ठेवला तेव्हा आपल्याला माहित आहे प्रत्येक संप्रदायात थोडस एक संभ्रम निर्माण होतं, पण त्यावेळी स्वामी मकरनाथांनी अत्यंत कृपाळूपणे आणि स्वामी माधवानंदांनी अत्यंत कृपाळूपणे, स्वामी मकरनाथांनी त्यावेळेपासून 3 दिवसाचे स्वतःकडे काही लक्ष न देता 3 दिवसाचे शिबिर सुरुवात केली आणि स्वामी माधवानंदांनी 2 शिबिरं घ्यायला सुरुवात केली. तर खरं प्रेरणास्थान आमचे ते लोक आहेत, खरं जे काही तिथे चालत आहे त्याचं पूर्ण श्रेय जे आहे ते स्वामी माधवनाथ मकरनाथ आणि माधवानंदांना. आणि त्यांच्या जवळ राहिल्यामुळे माझ्यामध्ये जर प्रेरणा निर्माण होणार नाही तर मी जरी दगड असेल पण त्यांनी मला ते माझ्यासाठी प्रेरणा निर्माण केली. आणि मला असं वाटतं तिथे जे काही कार्य चालू आहे ते स्वामी माधवनाथांच्या आशीर्वादाने आणि स्वामी मकरनाथ आणि स्वामी माधवांच्या प्रेरणेने चालू आहे. आणि माझ्यासोबत अनेक तिथे लोक काम करतात, पोफी काका पोफी काकू यांनी प्रचंड काम केलं आहे, अलकाताई जो काम करतात खूप सुरेख काम तिथे ध्यानाचं पासपोर्ट सर करतात आहे. आणि ह्या सगळ्यांना प्रेरणास्थान.
पोफळी काका सुद्धा तिथे खूप
पोफळी काकांनी खूप प्रचंड मेहनत घेतली, पोफळी काकूंनी घेतली आणि या सगळ्यांमुळे आम्हाला तिथे प्रेरणा निर्माण झाली की हे कार्य सुरू असायला पाहिजे. आणि या कार्यामध्ये जितकं आपल्याला आपलं काय म्हणू एक आपलं योगदान आणि हे इतकं सहज झालं की खूप सहज झालं म्हणजे असं त्याच्यात काही विशेष आपण करतो असं नाही जाणार.
धन्यवाद. लवकर उत्तर मला माहिती आहे, याला सांगण्यासारखं खूप आहे, प्रत्येकाकडे सांगण्यासारखं खूप आहे आणि आपला वेळ मात्र मर्यादित आहे. प्रसादला माझा एक छोटासा प्रश्न आहे. स्वामीजी असताना खूप प्रेमाने ही सर्व मुलं एकत्रित आली ओढली गेली स्वामीजींकडे. स्वामीजींनी देह ठेवला जसा आता सचिन म्हणला त्याप्रमाणे देह ठेवला, त्याच्यानंतर थोडीशी काहीतरी एक अशी एक प्रकारे पोकळी जाणवायला लागते की आता पुढे निश्चित साधकाचं होणार काय, काय करावं त्यानं. परंतु ही मुलं जी आहेत माझे मित्र सगळे हे एक प्रकारे इथे टिकून राहिले, तगून राहिले, इथे या कार्याशी एकरूप झाले. मला प्रसाद असं सांग की याच्यामागे निश्चित काय भावना होती तुमची, याच्यामागचं गट फिलिंग काय तुमचं?
सगुण रूप आपल्याला स्वामींचं निजधामाला गेल्यानंतर पाहायला मिळणार नव्हतं याची सर्वांना खंत होती. आणि निजधामाला जाण्याच्या अगोदर स्वामीजींनी बारामती केंद्राला पादुका दिल्या होत्या. पादुकांमुळं तिथं बारामतीमध्ये साधकांचा समूह तयार झाला होता आणि तिथं स्वामींच्या मार्गदर्शन करी केंद्र पण चालू झालं होतं.
आधी स्वामीजींनी देह ठेवायच्या आधीच
अगोदर चालू होतं, पण पादुकांमुळे तिथं एक वेगळा समूह तयार झाला होता. आणि असंच एके दिवशी केंद्राच्या वेळेस झाले असताना स्वामी मकरनाथ मोरगावला काही कामानिमित्त आले होते आणि तसंच ते पुढे बारामतीला आले. बारामतीला 5 ते 10 मिनिटच ते केंद्रामध्ये होते. सर्वांची प्रेमपूर्वक त्यांनी चौकशी केली, केंद्र कसे चालते ते विचारून जाणून घेतलं आणि जाताना मला घट्ट मिटिंग मारली. त्या मिठीने मी पूर्ण भारावून गेलो. परत सगुण रूप आणि परत तो स्पर्श स्वामींचं, त्यामुळं आम्हाला आकर्षण वाटायला लागलं आणि स्वामींना स्वामी बारामती दौंडला येणार असं कळालं. आम्ही दौंडला गेलो आणि सद्भक्त माझ्याबरोबर सद्भक्त शिरीष पावले होते. शिरीष पावलेने स्वामीजींना विनंती केली की आपण जसं दौंडला येतात तसं बारामतीला या. स्वामीजी म्हणले की तुम्हाला त्रास होईल. स्वामी तितक्यात लगेच शिरीष पावले म्हणले की इतरांचा किती दिवस विचार करणार, आपण भक्तांसाठी या. स्वामी पावलेंच्या त्या प्रतिसादाला स्वामीजींनी प्रतिसाद दिला आणि बारामतीला येऊ लागले. आमच्या साधकांचं एक म्हणणं होतं की स्वामीजींनी जो शुद्ध परमार्थ सांगितलाय, जो शुद्ध संप्रदाय स्वामीजींचा आहे, त्याला तो अबाधित राहावा आणि तो शुद्धच राहावा अशी आमची भावना होती. मोठ्या स्वामीजींच्यात आणि आमच्यामध्ये वयामुळे थोडस आदराचं अंतर आम्ही ठेवून होतो.
बरोबर.
त्यांचा सहवास आम्हाला जास्त लागला, म्हणजे निकटचा सहवास नव्हता, तो निकटचा सहवास आम्हाला स्वामी मकरंदनमुळं मिळाला. आणि स्वामी मकरंदनाथांच्या कार्याची पद्धत बघितली, हुबेहूब स्वामी माधवनाथांच्या कार्य पावलापाऊल ठेवून ते चालले होते असं लक्षात आलं. स्वामीजी जेव्हा होते तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की पुणे, तिथे पुणे म्हणजे स्वामीजी आणि स्वामीजी म्हणजे पुणे. पण स्वामीजी निजनामा गेल्यानंतर आम्हाला वाटायचं की पुणे म्हणजे पुणे, तिथे सर्व उणे. पण
पुण्यातले किती लोक जमले.
पण नंतर परत स्वामीजी मकरनाथ भेटल्यानंतर आम्हाला पुणे तिथे काय उणे असं परत वाटायला लागले,
म्हणजे आता सध्या काय उणे वाटत.
आणि मग मी एका माझ्या जैन मित्राला दिपे दीपू लावीला हा ग्रंथ दिला. तो दुसऱ्या दिवशी मी परत त्याच्या दुकानी गेलो. दुकानी गेल्यानंतर तो मला म्हणाला, तू दुजण माझी वाटच पाहत होता, मला म्हणाला तू दिपे दीपू लावीला ग्रंथाचं मुखपृष्ठ मी पाहिलं आहे का. मी म्हणालो म्हणजे दिपे दीपू लावीला मुखपृष्ठावर मोठ्या स्वामींचा फोटो आहे आणि त्याच्या पुढ्यात स्वामी मकरंदनाथांचा फोटो आहे. तो मला सांगायला लागला की बघ किती दोन्ही स्वामीजींमध्ये साम्य आहे आणि दोन्ही स्वामीजी किती एकरूप झालेले आहेत याच्यावरून लक्ष देते. आणि स्वामी माधवनाथांची पूर्ण ओरा स्वामी मकरंदनाथांमध्ये उतरली असं तो मोठ्या आश्चर्याने सांगत होता. आणि आम्ही ते परत परत तो फोटो पाहून आम्ही दोघं आवाज झालो होतो. आणि त्याच्यानंतर आम्ही स्वामी मकरंदनाथांची आमचे प्रेरणास्थान ठरले.
नाही, या मुलांनी खूप चांगल्या रीतीने पुन्हा एकदा युवकांना एकत्र करायला सुरुवात केली आहे, पुन्हा एकदा साधनेला सुरुवात केली आहे. आणि हे खूप सुचिन्ह आहे. स्वामी माधवनाथांना अभिप्रेत असलेली सोहम ध्यान केंद्र आता बारामतीत नियमितपणे सुरू आहेत. सुभाषला शेवटचा प्रश्न. पावस पासून अगदी जवळ कुठेतरी दूरवर एक स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाचं केंद्र निघालं. मला कधी कधी ही कल्पना खूप गोड वाटते. आपल्या सद्गुरूंच्या जवळ शिष्यांनी एक छोटस एक आपली एक छोटीशी एक घर बांधावं आणि त्या घरामध्ये जाऊन राहावं अशा प्रकारे ही कल्पना मला वाटते. पण तिथे इतक्या दुर्गम ठिकाणी स्वामीजींचं एखादं केंद्र चालू करावं, ही अशी प्रेरणा तुला कशी निर्माण झाली?
स्वामी माधवनाथ पावसला आनंद यात्रेला गेले होते. त्यावेळेला देसाईंचं माऊली माहेर आहे, तिथे स्वामीजींनी दोन झाडं लावली. त्यावेळेला स्वामीजींना म्हटलं, डोरल्याला कधी येत आहे? माधवनाथांना मला येणार म्हणाले मला डोरल्याला, पण तो काही योग आला नाही. पण त्यानंतर स्वामी मकरंदनाथ आणि मला वाटतं आपण पण त्या दिवशी होता बहुतेक डोरल्याला आला होता, साधारणपणे 2003 आसपास. त्यावेळेला गुरुवार होता आणि सर्व स्वामीजी आले म्हणून बसलो होतो. आमची सगळी मित्रमंडळी आली होती आणि स्वामीजी म्हणाले, सुभाष इथे केंद्र होऊन जाऊन दे आपलं सुरू आणि तू त्याला म्हणजे काय तू घे. आता माझा स्वामीजींची आज्ञा झाली म्हटलं ते स्वामीजीच करून घेतील, माधवनाथ करून घेतील, अशा वतीने त्या पुढच्या गुरुवारपासून आमचं केंद्र सुरू झालं. आणि दरम्यान साधारणपणे 2007 मध्ये स्वामीजी परत म्हणजे जवळ 3 व 3.5 वर्षांनी स्वामीजी पावसला आले होते आणि त्याच वेळेला स्वामीजी पुढे आले आणि आम्ही तो वर्धापन दिन म्हणून पहिला साजरा केला 2007 मध्ये. आणि तो पहिला झाला सुरू, त्याच्यानंतर स्वामीजी पावसला येत असत. त्यावेळेला साहजिकच पावसशी आमचा संबंध आहे, भाऊराव देसाई विजय जयशेठ देसाई विजयशेठ देसाई आमचे संबंध आहेत. कारण आमचा धंदा भाऊसाहेबांनीच सांगितला आमच्या वडिलांना की तू सुभाषला आंब्याचा धंदा नर्सरीमध्ये धंदा करायला लावा, त्यामुळे आमचं थोडंसं त्यांचं मार्गदर्शन आम्ही घेतो. तो असल्यामुळे त्या कार्यक्रमाला जयशेठ देसाई सुद्धा आमच्या घरी आले, केंद्राला आले होते आणि मोठा कार्यक्रम आपला त्यावेळेला झाला. आणि नेहमी घडतो, फक्त पावसला स्वामीजी निश्चित येणार आणि स्वामीजी आले की आमच्याकडे गौड्याला येणारे आम्ही जाणून असतो.
चांगली युक्ती
असं आहे आणि असं आमचा केंद्र चालू आहे. स्वामीजींच्या कृपेने आमच्या हातून सेवा घडते,
निश्चयाने काम चालतं तिथे आणि बरेचसे साधक इथे येऊन अनुग्रह पण
अनुग्रह बऱ्याच जण. आपल्या खाली छोटं ध्यान मंदिर आहे, त्यामध्ये साधारणपणे 22 जणांना अनुग्रह झालेले आहेत स्वामीजींनी दिले. आणि लोक सगळे साधक मंडळी येतात, काही जण रेग्युलर येणार आहेत, काही जण आता नोकरी निमित्त बाहेर आहेत, काही धंद्यासाठी बाहेर गेलेले असतील, पण स्वामीजी येणार म्हटलं की सगळे हजर
होतात
असं होतात. आणि मग नेहमीप्रमाणे आपलं केंद्र दर गुरुवारचं चालतं, 7 ते 9 केंद्र असतं सर्वसाधारणपणे. खंड
मला माहितीये, मी त्या केंद्रात सहभागी झालोय. गोड वातावरण असतं सगळं, की कोकणातली सगळी भूमी सुद्धा फार आकर्षक आहे, आपलं मन वेधून घेणारी आहे. आणि तिथे जे तू काम चालतं ते मला त्याबद्दल म्हणून असं वाटलं की हा प्रश्न विचारावा की कुठल्या प्रेरणेने. खूप छान उत्तर.
स्वामीजींची प्रेरणा आहे. स्वामी माधवनाथानंतर आम्हाला मध्ये जी काही पोकळी थोडीशी निर्माण झाली होती पण ती स्वामीजींच्या कृपेने भरून निघालेली आहे. स्वामी माधवानंद सुद्धा रत्नागिरीला येतात, मी 1-2 कार्यक्रम अटेंड केलेले आहेत. कधीतरी स्वामी माधवानंद सुद्धा डोरल्याच्या केंद्राला दोघेही उपस्थित असतील असं मला वाटतंय. त्यांना माझी प्रार्थना आहे त्यांनी पण तिकडे डोरल्याला यावं. दोघेही असतील तर अति उत्तम. आणखी किंवा
जमेल पाहणं कधी चांगलं, कधी तरी सत्ता देतात. आता मी सॉरी मी तुला मध्येच थांबवतो, परंतु मला आता विजयरावना सुद्धा थोडस विचारायचंय. ज्या पद्धतीचं काम विजयराव तिथे करतात आणि उषा त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिथे एक चांगलं उत्तम एक विचारधारा निर्माण केलेली आहे, तुमच्या हाताकडून अनेक मुलं मुली असे छोटे छोटे विद्यार्थी मोठे विद्यार्थी असे गेले. आपल्यासमोर आपण एखादं झाड पेरावं, एखादं बीज रोवावं आणि त्याचं त्याला अंकुर यावा, त्याचा एक वृक्ष व्हावा असं पाहणं हे कधीही एखाद्या शिक्षकासाठी फार आनंददायी घटना असते. आपल्या समोर असे काही साधक घडले का, असे काही विद्यार्थी घडले का, हे अगदी थोडक्यात आम्हाला सांगा, आपली वेळ संपली.
प्रथम मला सांगावं वाटतं की उषाताईंच्या मार्गदर्शनामुळं, त्यांच्या सहवासामुळं मला अनेक गोष्टी कळल्या. पहिल्यांदा महत्वाची गोष्ट होती की मी त्यांच्याकडे जेव्हा गेलो तेव्हा मी एक जैन आणि मी म्हटलं मला हे तुमचं काम काही जमणार नाहीये, पण त्यांनी सांगितलं याच्यात धर्म नसतो, पंथ नसतो, जात नसतो, तू कुठल्याही गोष्टीचा तसा विचार करू नको आणि तू बाल संस्कार केंद्राच्या कार्याला सुरुवात कर. आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच त्यांनी दिलेल्या सिलेबसप्रमाणे, त्यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे केंद्र चालू झालं. अर्थात ते आजपर्यंत जरी चालू असलं तरी महत्वाच्या अनेक गोष्टी घडल्यात. खूप विद्यार्थी, हजारो विद्यार्थी त्या ठिकाणून बाहेर पडले, केंद्राचे विद्यार्थी फार मोठे झालेत आणि आज ते केंद्राशी जोडून आहेत. खूप मोठे होऊन कोणी बाहेर देशात गेलेत, अमेरिकेत गेलेत, परंतु केंद्राला कधी ते विसरत नाहीत. केव्हाही हाक मारतात, फोन करतात, 15-15 दिवसाला त्यांचा फोन येतोच आणि सगळी चौकशी करतात. म्हणून आजही केंद्राशी ते संबंधित असतात. त्यातलं महत्वाचं सांगायचं म्हणजे एक आमच्या ओझरचा एक मोठा उद्योगपती, आज त्याचं नाव फार मोठं आहे, तो त्याच्या स्वतःचे 3-4 पेट्रोल पंप आहेत, त्या ठिकाणी फार मोठी शेती आहे.
मला वाटतं बबनराव मांडे.
हा बबनराव मांडे. आणि त्या ठिकाणी असणारी त्याचं स्वतःचं व्यापार पण आहे आणि तो स्वतः अतिशय धार्मिक वारकरी पंथातला आहे. त्याचे वडील स्वतः शिवनेर भूषण जुन्नर या नावानं त्यांना पारितोषिक मिळालेलं आहे. आणि असा हा मुलगा बाईंचा विद्यार्थी असल्या कारणामुळे म्हणा त्याच्यावर इतके चांगले संस्कार झालेत की बाईंनी आवाज देत असतो हजर होतो आणि म्हणून आता जी आपली स्नेह ही वास्तू त्या ठिकाणी तयार झाली त्यासाठी त्याने 5 लाख रुपयाची देणगी दिली होती. अतिशय सुंदर असं काम जुन्नर केंद्राचं चालू असतं त्याच्यामधून अनेक विद्यार्थी जे बाहेर पडले ते बाईंचे माजी विद्यार्थी पण होते. ओझरला असताना जे विद्यार्थी होते त्यातूनच हा बबनराव घडला आणि आजही तो सगळी कामं म्हणजे जे काही आर्थिक असेल त्या सगळ्यात मदत करत असतो. बाईंकडे येणार
काशीत वरून एक फार ब्रिलियंट मुलगा. हा
त्यानंतर माधुरी भालचिम नावाची एक आदिवासी मुलगी आंबोली घाटातून आलेली होती आणि ती बाईंकडे आल्यानंतर की जिला शुद्ध मराठी पण बोलता येत नव्हतं बाईंनी आपल्याजवळ ठेवून घेतलं तिला शिक्षण दिलं बाल संस्कार केंद्रामध्ये ती यायला लागली आणि मग ती हळूहळू शिकत गेली आणि सगळं केंद्राचं काम पण ती करायला लागली. बाईंना मदत करायची आणि इतर कामही जी काही लिखाणाची असतील काही सांगायची असतील ती सर्व कामं ती करायला लागली आणि मग ती मोठी होत गेली. ती 10वीला बोर्डामध्ये ती 10वी 12वी त्या ठिकाणी झाली आणि मग छत्रपती कॉलेजमधून तिथल्या जुन्नरच्या ती
एम ए
ती डॉक्टर त्या ठिकाणी असणार ग्रॅज्युएट पण झाली. पुढे बीए बीएड केले एमएड केलं आणि मग ती आज आणि या ठिकाणी हायस्कूलमध्ये इंग्लिश टीचर म्हणून शिक्षिका आहे. म्हणजे असे खूप विद्यार्थी त्या ठिकाणी घडलेत. त्याचप्रमाणे जुन्नर केंद्राचा विकास काशीत नावाचा एक मुलगा की जो तसा फार गरीब परिस्थितीतून आलेला पण जेव्हा बाईंकडे आला त्यांनी ध्यान केलं आणि ध्यानात तो इतका मग्न झाला का तिथून पुढे तो बाईंशी जोडला गेला आणि आजपर्यंत तो त्याच ठिकाणी आहे. आता तो सायंटिस्ट झालाय आता जर्मनीमध्ये असतो परंतु कधी बाईंचा फोन येतात तो त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो जुळून असतो. केंद्राचे सगळे उपक्रम त्याला माहिती असतात. गुरुदर्शन गुरुपौर्णिमेला तो आवर्जून येणार दर्शन घेणार आणि पुढचा वाटचाल करणार. म्हणजे अशा प्रकारे अनेक विद्यार्थी घडले. माझ्याकडे लिस्ट जवळजवळ 50 लोकांची आहे पण आपल्याला वेळ कमी आहे म्हणून मी या ठिकाणी फक्त थोड्याशाच नावांचा उद्देश केलेला आहे.
धन्यवाद. फारच छान. हे मला खूप प्रेरणादायी वाटलं की अशा रीतीने साधक घडवणं स्वामीजींनी जे आयुष्यभर काम केलं किंवा स्वामी मकरंदनाथ स्वामी माधवानंद जे काम आत्ता करून राहिलेले आहेत त्या धर्तीचंच हे काम आहे त्याच उंचीचं हे काम आहे. आज या सर्वांबरोबर थोडासा संवाद साधता आला. आपण जेव्हा जेव्हा यांना भेटाल तेव्हा यांचं हृदगत अजून आपल्याला समजेल. आपण यांना व्यक्तिगत भेटा व्यक्तिशः भेटा आणि यांच्याकडून जाणून घ्या. मला स्वतःला खूप आनंद झाला. मला असं वाटत होतं की हे काय सांगतील आपल्याला पण खरोखरच प्रत्येकाच्या अंतःकरणात स्वामीजींच्या प्रेमाची प्रेरणा किती खोलवर आहे आणि किती तेजायमान आहे याची आपल्याला कल्पना येऊ शकली. आपणा सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आपली ही मुलाखत इथे समाप्त होते आहे आणि आपण आता पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. धन्यवाद.